नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रीती मॅजिक ऑफ चेंजमधून तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आजच्या भागात आपण विजेत्यांच्या 5 रणनीती शिकणार आहोत. ते सतत अभ्यास करत असतात. विजेते हे बदलाचे प्रणेते असतात. हाच आहे पहिला मुद्दा. ते बदलाचे सहर्ष स्वागत करतात, उत्साहाने सामोरे जातात. मग तो बदल आर्थिक क्षेत्रातला असो, अभियांत्रिकी असो, व्यावसायिक प्रगतीतला असो वा कुठल्या टेक्नॉलॉजी क्षेत्रातला असो, विजेते नेहमीच परिवर्तनशील असतात. म्हणजेच काय तर ते परिवर्तनासाठी सज्ज असतात. दुसरा मुद्दा, विजेते नेहमी हे मानतात की व्यक्ती स्वातंत्र्य हे नेहमी सहकार्यातूनच मिळत असते. म्हणजेच त्यांना हे माहिती असतं का ते एकटेच सगळं काही करू शकत नाहीत, दुसऱ्यांच्या सहकार्यानेच ते पुढे जाऊ शकतात. तसं पाहिलं तर हे सारं ब्रह्मांडच एकमेकांवर अवलंबित असतं. एकमेकांच्या सहकार्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणूनच विजेते नेहमी दुसऱ्यांशी सल्लामसलत करतात, आपल्या क्लुप्त्या इतरांना सांगतात, दुसऱ्यांचा विचार परामर्श करतात, दुसऱ्यांना सहभागी करतात. ते सामूहिकतेमध्ये विश्वास ठेवतात, इतरांच्या मदतीने ते मार्गक्रमण करत असतात. हा झाला दुसरा मुद्दा. आता तिसरा मुद्दा म्हणजे विजेते कधीही श्रेय कोणाला मिळते याचा विचार करत नाही. एक खूप प्रचलित गोष्ट आहे आपल्या APJ अब्दुल कलामबद्दल यांच्या एका सहकार्याने सांगितलेली. ते जेव्हा इस्रोमध्ये होते आणि जेव्हा एक रॉकेट लॉन्च करणार असते त्यावेळेला ते फर्स्ट अटेम्प्टमध्ये अयशस्वी झालेलं, तर त्यावेळेला APJ अब्दुल कलाम यांनी त्याचं अपयश स्वतःने स्वीकारलेलं. आणि नंतर जेव्हा पुन्हा त्याच्यात सुधारणा करून ते उड्डाण पुन्हा केलं गेलं त्यावेळेला ते यशस्वी झालं, तेव्हा त्याचं श्रेय त्यांनी आपल्या संपूर्ण संघाला दिलं. असेच खरे विजेते कधीही स्वतः श्रेयासाठी आसुसलेले नसतात. ते फक्त आपल्या कार्यभागावर लक्ष देतात. जसं तुम्ही पाहिलं असेल क्रिकेटमध्ये पण महेंद्रसिंग धोनी वा विराट कोहली हे पण जिंकल्यानंतर आपला चषक जो असतो, विजेते पदाचा चषक, तो ते आपल्या संघाकडे देतात जल्लोष करण्यासाठी. आणि ते सगळ्यांना सामावून घेतात त्या विजयामध्ये. ते सगळ्यांना श्रेय देतात, स्वतःबद्दल फक्त विचार करत नाही. तर हे असतेच खरं विजेत्यांचं लक्ष. आता चौथं पाहूया. आत्ता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही जितक्या लवकर आत्मसात कराल व आचरणात आणाल तितकंच तुमच्यासाठी चांगलं आहे. विजेते हे नेहमी क्रियाशील असतात. ते या भौतिक नियमांचं पालन करतात, सतत कार्य व कृती करत राहतात. त्यामुळे त्यांची ऊर्जा वाढते व त्याचा योग्य विनियोगही केला जातो. म्हणून सतत क्रियाशील राहावं. आणि शेवटचं पाचवं म्हणजे विजेते स्वतःला सिद्ध करून घडत नाहीत तर स्वतःला व्यक्त करून घडतात. ते स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करतात. ते क्रांतिकारी विचारसरणीचे असतात ज्यामुळे समाजात व क्षेत्रात बदल होत असतात. जसं स्टीव जॉब्सनी ॲपल लॉन्च केलेलं ती एक मोठी क्रांतिकारी घटना होती, तर असेच ते क्रांतिकारी बदल करत असतात. म्हणूनच दुसऱ्यांना महत्त्व पटवून देण्यापेक्षा स्वतःला व्यक्त करायला शिका. तुम्हीही एक विजेते बनू शकता. यातले काही गुण तुमच्यातही असतील आणि हे सगळेच जर तुम्ही आचरणात आणलेत तर तुम्हीही विजेते बनू शकाल. तर आशा करते तुम्हाला आजचा भाग नक्की आवडेल. आपण पुन्हा भेटूया. नमस्कार.